आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उपग्रह प्रक्षेपणातील अपयशाची चौकशी करण्यासाठी इस्रोकडून समिती स्थापन. ऑपरेशन सिंदूरनं सैन्य दलाचं अचूक व्यावसायिक आणि निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं. महाराष्ट्रातल्या सोलापूर आग दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या कालच्या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज संघांचा विजय. आणि कोकण गोवा कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टी भागात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचे. आता सविस्तर बातम्या. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पीएसएलव्ही रॉकेटनं पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-09 त्याच्या इच्छित कक्षेत स्थापित करण्यात अपयशी ठरल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन म्हणाले की समितीने काल कारण शोधण्यासाठी व्यापक चर्चा केली. संबंधित रॉकेटने 4 पहिले 2 टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले, मात्र तिसऱ्या टप्प्यात एक विसंगती आढळून आली आणि मोहीम पूर्ण होऊ शकली नसल्याचं डॉ नारायणन यांनी म्हटलं आहे. इस्रो आपले प्रक्षेपण कार्यक्रम पुढे सुरू ठेवणार असून या वर्षी दर महिन्याला एक मोहीम नियोजित करण्यात आली असल्याचं डॉ नारायणन यांनी म्हटलं आहे. तिन्ही सैन्य दलांच्या योग्य समन्वयातून धोरणात्मक सखोलता दर्शवत आणि तांत्रिक वर्चस्वाच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवलेलं ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारतीय संरक्षण क्षेत्रातला महत्वाचा टप्पा होता असं संरक्षण मंत्रालयानं नमूद केलं आहे. ऑपरेशन सिंदूरनं सैन्य दलाचं अचूक व्यावसायिक आणि निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं. सध्याच्या बहुस्तरीय युद्धपद्धतीच्या काळात भारताच्या लष्करानं आपली एकतेची ताकद आणि धोरणात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर नियंत्रण रेषेसह पाकिस्तानच्या अंतर्गत भागातली दहशतवाद्यांची आश्रयस्थानं उद्ध्वस्त केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतानं सविस्तर तरीही अचूक नियोजन करून आणि बौद्धिक सामर्थ्याचा वापर करून सामान्य नागरिकांना कमीत कमी हानी पोहोचेल अशा रीतीनं उत्तर दिलं. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी काल संपल्याचा दावा करणाऱ्या वृत्तांना भारतीय लष्करानं फेटाळून लावलं आहे. 18 रोजी भारत आणि पाकिस्तानी बाजूनं लष्करी कारवाई महासंचालक पातळीवरील कोणतीही चर्चा नियोजित नव्हती असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं. दोन्ही देशांच्या लष्करी कारवाई महासंचालकांच्या 12 रोजी झालेल्या चर्चेप्रमाणे युद्धबंदी संपण्याची कोणतीही तारीख देण्यात आली नाही. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज 6 दिवसांच्या युरोप दौऱ्यावर रवाना होतील. या दौऱ्यात ते नेदरलँड्स डेन्मार्क आणि जर्मनीला भेट देऊन तिथल्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यामध्ये परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा होईल. मे महिन्यात भारतीय शेअर बाजारात आतापर्यंत 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक झाली आहे. जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण आणि देशांतर्गत परिस्थितीत झालेली सुधारणा यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 18,620 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यावर भर दिल्यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा गुंतवणुकीचा ओघ वाढण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सोलापूरमधल्या अक्कलकोट रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला काल शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमक दलानं जवळपास 5 ते 6 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या छात्रांनी नुकतंच माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर केलं आहे. हवामान आणि प्रादेशिकतेच्या अत्यंत कठीण आव्हानांचा सामना करत या 18 ते 19 वर्षांच्या छात्रांनी एव्हरेस्टवर तिरंगा आणि एनसीसीचा ध्वज फडकवला. सियाचीन इथल्या लष्कराच्या गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेत एनसीसीच्या देशभरातल्या निवडक 15 छात्रांना गिर्यारोहणाचं बर्फाळ प्रदेशाबाबतचं आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यातील 10 छात्रांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली होती. नेपाळमधल्या शेर्पांनीही या विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचं आणि मनोधैर्याचं कौतुक केलं. 5 विद्यार्थी, 5 विद्यार्थिनी आणि 4 अधिकारी तसंच 2 कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या या पथकानं गेल्या 3 एप्रिल रोजी नवी दिल्लीतून एव्हरेस्ट मोहीम सुरू केली होती. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी काल सागर में सम्मान या उपक्रमाची सुरुवात केली. केंद्र सरकारचा हा धोरणात्मक उपक्रम असून याद्वारे सागरी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे हा उद्देश आहे. मुंबईत काल झालेल्या आंतरराष्ट्रीय सागरी महिला दिनाच्या उद्घाटन समारंभात हा उपक्रम सुरू करण्यात आला. सागरी क्षेत्रात 2014 मध्ये 341 वरून 2024 मध्ये 2557 पर्यंत महिला खलाशांची संख्या वाढली असल्याचं सोनोवाल यांनी यावेळी सांगितलं. यावेळी सोनोवाल यांच्या हस्ते भारतीय सागरी क्षेत्रातील उत्कृष्ट महिलांचा सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला मदत निधीचा पुढचा हप्ता देण्यासाठी आणखी 11 नवीन अटी घातल्या आहेत. यामुळे अर्थसहाय्यासाठी पाकिस्तानवर लादलेल्या अटींची संख्या आता 50 झाली आहे. तसंच भारतासोबतचा तणाव वाढल्यास त्याच्या मदत योजनेचा आर्थिक परराष्ट्रीय आणि सुधारणा उद्दिष्टांवर परिणाम होऊ शकतो असा इशारा नाणेनिधीनं दिला आहे. नव्या अटींमध्ये नवीन 17 ट्रिलियनपेक्षा अधिक खर्चाच्या अंदाजपत्रकाला संसदेत मंजुरी, वीज बिलांवर अधिभार लावणं तसंच 3 वर्षांपेक्षा जास्त काळ वापरलेल्या मोटारींवरील आयात शुल्क कमी करणं यांचा समावेश आहे. युक्रेनमधली मोहीम सुरू ठेवून आपलं निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्याचं पुरेसं लष्करी सामर्थ्य रशियाकडे आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. रशियाला आण्विक शस्त्रांचा वापर करण्याची चूक करायला भाग पाडण्याचे अनेक प्रयत्न केले गेले, मात्र अशा प्रयत्नांना बळी न पडता आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीची लष्करी ताकद रशियाकडे आहे असं पुतीन यांनी रशियाच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. संघर्षाचं मूळ कारण नष्ट करणं, दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करणं आणि रशियाची सुरक्षा हा युक्रेन मोहिमेचा हेतू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईतल्या सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 किलो 750 ग्रॅम वजनाचं 5 कोटी 10 लाख रुपये किमतीचं सोनं जप्त केलं. या दोन्ही घटनांमध्ये विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सोन्याची तस्करी करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. 19 वर्षाखालील दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावलं. अरुणाचल प्रदेशमधल्या यूपीआय इथं काल झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं पेनल्टी शूटआउटमध्ये बांगलादेशच्या संघावर 4-3 अशी मात केली. बांगलादेशच्या संघानं शेवटच्या काही मिनिटात गोल करत सामन्यात बरोबरी साधली, मात्र निर्णायक क्षणी शामीनं केलेल्या गोलमुळे भारताला विजय मिळवता आला. आयपीएल क्रिकेटमध्ये गुजरात टायटन्सनं काल दिल्ली कॅपिटल्सचा 10 गडी राखून पराभव केला. 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साई सुदर्शनच्या नाबाद शतकाच्या आणि कर्णधार शुभमन गिलच्या 93 धावांच्या जोरावर गुजरातनं हे आव्हान सहज पार केलं. साई सुदर्शनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं, तर दिल्लीकडून KL राहुलनं नाबाद शतक ठोकलं. या विजयासह गुजरात टायटन्सनं गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत प्लेऑफसाठी पात्रता मिळवली. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनीही प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. तर काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं राजस्थान रॉयल्सचा 10 धावांनी पराभव केला. पंजाबनं दिलेल्या 220 धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना राजस्थान रॉयल्सनं 7 बाद 209 धावा केल्या. राजस्थानकडून ध्रुव ज्युरेलने सर्वाधिक 53 धावा केल्या. यशस्वी जयस्वालनं देखील 50 धावांचं योगदान दिलं. पंजाबकडून नहल वधेरा आणि शशांक सिंग यांनी अर्धशतके फटकावली. हरप्रीत ब्रारनं 3 बळी घेतले, त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. आज लखनौ सुपर जायंट्सचं लखनौ इथं सनरायझर्स हैदराबादशी सामना होणार आहे. हवामान. पुढचे 5 दिवस कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ तसंच आसपासच्या भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या हिमालयीन भागात देखील वादळी वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या पश्चिम भागात मात्र आणखी 4 दिवस उष्णतेची लाट कायम राहील, तर ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान असेल. येत्या 2 दिवसात जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मान्सून पुढे सरकण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण असून पुढच्या 2 ते 3 दिवसात बंगालच्या उपसागरात आणखी पुढे सरकेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उपग्रह प्रक्षेपणातील अपयशाची चौकशी करण्यासाठी इस्रोकडून समिती स्थापन. ऑपरेशन सिंदूरनं सैन्य दलाचं अचूक व्यावसायिक आणि निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं. महाराष्ट्रातल्या सोलापूर आग दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या कालच्या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज संघांचा विजय आणि कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ किनारपट्टी भागात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.